ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೆ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಪುಂಡಲೀಕವರದೇ ಹರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಂತ. ನವಮಿ ಭಕ್ತಿ ಆತ್ಮ ನಿವೇದನ ನ ಹೋತಾ ನ ಚುಕೆ ಜನ್ಮ ಮರಣ ಹೆ ವಚನ ಸತ್ಯ ಪ್ರಮಾಣ ಅನ್ಯಥಾ ನವೇ. ದಶಕ ನೌ ಸಮಾಸ ನೌ ಆತ್ಮನಿವೇದನ ಭಕ್ತಿ ಯಾ ಸಮಾಸಾವರತ ಆಪಣ ಆಲೆಲೆ ಆಹೋತ. ಆಪಣ ವಿಷಯ ಅಸ ಪಾಹತೊ ಆಹೋತ್ की आत्मनिवेदन झाल्यावर काय होतं असा विषय चाललेला आहे. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे सगळ्या भक्तींचा परिपाक आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण सद्गुरूंकडून श्रवण सद्गुरूंचं गुणानुवाद कीर्तन भगवंतांचं गुणानुवाद कीर्तन सद्गुरूंचं नामस्मरण किंवा सद्गुरूंचा ध्यास लागणं ईश्वराचा परमेश्वराचा ध्यास लागणं ते झाल्यानंतर सद्गुरूंकडून अनुग्रह घेण्याची इच्छा होणं सद्गुरूंना शरण जाणं त्यांच्या बोधाचं सेवन करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडून साधना घेणं ही साधना घेतल्यानंतर त्यांना सर्वार्थाने पूज्य मानून अर्चन वंदन आणि दास्य सद्गुरूंचं पूजन सद्गुरूंना वंदन सद्गुरूंचं दास्य पादसेवन भक्तीने जो बोध निर्माण होतो त्या बोधामुळे गुरुभावानी सर्वत्र पूजन सर्वत्र वंदन आणि गुरु भावानी दास्य भाव खऱ्या अर्थाने अंगी येणं पादसेवनानी बोध ही प्राप्त होणं आणि दास्य भाव देखील येणं तसं म्हटलं तर ही मार्मिक गोष्ट आहे. कारण बोध आला की छाती फुगली बोध आला की आपल्या देहाला महत्व आलं असं आपल्याला वाटत राहतं. बोध झाला याचा अर्थ तो सुखात समाधानात शांतीत राहायला लागला. त्यांनी काही प्रमाणात जन्म मृत्यू ओलांडला काही प्रमाणात जेवढा वेळ बोध होईल तेवढ्या वेळात तो एक उत्तम साधक झाला. तो उत्तम साधक झाला आता तो दास व्हायला तयार नसतो. याचं कारण त्याला बोध झाला ही अहंतेची पायरी ज्यांनी ओलांडली जो गुरूंचं दास्य करतो आणि गुरुभक्तांचं देखील दास्य करतो त्याच्या बोधाची पातळी उंचावत जाणं अपेक्षित आहे. असा जो भक्त आहे त्या भक्ताचं सद्गुरूंशी सख्य होतं, तो भक्त सद्गुरूंचा सखा होतो, सद्गुरू आपल्या अंतर्यामीची गोष्ट त्याच्यापाशी बोलतात, असा जो भक्त असतो तो जाणता भक्त होतो. समर्थ म्हणतात ना, जनी जाणता भक्त होऊन राहे, तसा तो जाणता भक्त होतो. सद्गुरूंशी सख्य भाव देखील निर्माण होतो, त्याच वेळेला दास्य भाव देखील असतो, त्याच वेळेला गुरुभक्तांच्या ठिकाणी दास्य भाव किंवा पूज्य भाव देखील असतो, त्याच वेळेला तो साधनेतही रमत असतो, त्याच वेळेला श्रवण त्याचं अखंडित चालू असतं. अशा प्रकारे श्रवणापासून ते सख्य भक्तीपर्यंत सहज गत्या त्याचा बोध फिरायला जेव्हा सुरुवात होते, तेव्हा त्याचं देह मन बुद्धी आत्मस्वरूपाला अर्पण होतात, सद्गुरू स्वरूपाला अर्पण होतात. निवेदन म्हणजे समर्पण. अशा प्रकारचं आत्मनिवेदन झाल्यानंतर असं समर्थ म्हणतात, नवमी भक्ती आत्मनिवेदन होता चुके जन्म मरण, त्यांनी ती उलटी लिहिली होवी, न होता न चुके जन्म मरण. हे आत्मनिवेदन असं झालं म्हणजे जन्म मृत्यूचं खंडन होतं. जन्म मृत्यूचं खंडन व्हायला हवं असतं आपल्याला, पण त्याच्याकरता आत्मनिवेदन भक्तीपर्यंत येणं गरजेचं आहे. तिथपर्यंत नाही आला तर जन्म मृत्यूचं खंडन होत नाही. मग तो ध्यान करतोय तर परत एका योगीनाम धीमताम शुचिर अशा कुलामध्ये त्याचा जन्म होईल, पण जन्म मृत्यूचं खंडन नाही होणार. तो श्रवण करतो आहे, चांगलं श्रवण करतो आहे, श्रवणाच्या वेळेला समाधान मिळवतो आहे, पण जन्म मृत्यूचं खंडन नाही. तो दास्यभावात आहे, सद्गुरूंचं दास्य करतो आहे, पण अंतिम बोध झाला नाही, जन्म मृत्यूचं खंडन नाही. आत्मनिवेदन झालं तरच जन्म मृत्यूचं खंडन होईल असं समर्थ सांगतायत. नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे, हे असत्य आहे असं प्रमाण मिळणार नाही. अन्यथा गोष्ट कधीही खरी असणार नाही असं समर्थ सांगतात. समर्थांची एक निवेदनाची निरूपणाची एक पद्धत आहे, ती ठासीव आहे. ती भाषा थोडी रोखठोक आहे, पण रोखठोक भाषेनी खडबडून जाग येणं अपेक्षित आहे म्हणून ती रोखठोक आहे. याच्यात नाउमेद करण्याचं त्यांना कोणाला तसा हेतू नाहीये, म्हणजे श्रवण करताय म्हणजे काहीच नाही, पादसेवन भक्ती आहे म्हणजे काहीच नाही, कसलं जन्ममरणाचं खंडन, असं त्यांना सांगायचं नाहीये. ते अंतिम स्थितीकडं अंतिम अवस्था प्राप्त व्हावी म्हणून धडपडतायत. त्या स्थितीपर्यंत जाणं हे ध्येय ठेवतायत, त्याच्या अलीकडचं ध्येय. त्यांना अमान्य आहे आणि श्रोत्यांसमोर ठेवणं देखील त्यांना नको वाटतं. त्यांनी त्यांचं स्वतःचं जीवनही तसंच घालवलं. शंकर श्रीकृष्ण देव असं म्हणतात की वयाच्या कितव्या वर्षी, 12व्या वर्षी, 12व्या वर्षी समर्थ ते असं म्हणतात लग्न मंडपातून फडकले असा शब्द वापरलाय. ते निघून गेले याला फडकले असं म्हटलंय. ते लग्न मंडपातून फडकले आणि नाशकाजवळ टाकळीला जाऊन राहिले, कशाकरता जाऊन राहिले, हे आत्मनिवेदन व्हावं म्हणून जाऊन राहिले। त्यांनी त्या काळात श्रवणही केलं, शास्त्राभ्यासही केला, पुरश्चरणही केलं, गायत्री मंत्राचं पुरश्चरण केलं, मग भ्रमण केलं। त्यांना त्यांच्या वडील बंधूंचा अनुग्रह झालेला होता, ध्यान केलं, सगळ्या प्रकारे साधनेचं रान उठवलं आणि मग ते सांगतायत की हे आत्मनिवेदन झालं नाही तर जन्म मरणाचं खंडन नाही। म्हणजे आलेले जे शिष्य दासबोध ऐकायला आलेले आहेत त्यांच्याकडे, किंवा हा प्रश्नोत्तर स्वरूपात आहे दासबोध, शिष्यांनी विचारलेल्या शंकांना दिलेली उत्तर आहेत, ती उत्तर देत असताना ते स्पष्ट सांगतायत की तू ज्या कारणाकरता इथं येतोस तेच कारण तू सिद्ध कर तुझ्या जीवनामध्ये। नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण। आपल्याला खडबडून जाग करणारं हे वचन आहे। आपण परमार्थ करतोय त्या परमार्थाला वेग येणं गरजेचं आहे असं सांगणारं हे वचन आहे। आपण जिथं कुठं असू असं कधी नसतं की या जन्मात फक्त श्रवण भक्ती, काही काही लोक म्हणतात या जन्मात फक्त श्रवण भक्ती, म्हणजे काय तुम्ही जे ऐकता ते आचरणात नाही आणणार, श्रवण भक्ती या जन्मातच याचा अर्थ काय, म्हणजे आम्ही काही करायला तयार नाही, मग काय करमणुकीसाठी श्रवण भक्ती करताय, असं असू शकत नाही। कोणीही व्यक्ती जेव्हा श्रवण करते तेव्हा हळूहळू त्याच्या आत चित्तावर त्याचा परिणाम होतो, फक्त त्यांनी तसा संकल्प ठेवला पाहिजे की आपल्या चित्तावर परिणाम व्हावा, आपलं आचरण बदलावं। त्यांनी जर संकल्पच असा ठेवला आपल्याला काही करायचं नाहीये, अशी कितीतरी पारमार्थिक ठिकाणं देखील असतात जिथं व्याख्यानं प्रवचनं चालतात, लोकांनी यावं ऐकावं जावं संपलं, लोक येतात ऐकतात, वेगवेगळे वक्ते बोलत असतात, हे बरं झालं चांगलं झालं छान सांगितलं, मग भक्ती सांगितली छान सांगितली, ध्यान सांगितलं छान सांगितलं, यांना काहीच करायचं नसतं। या वृत्तीतून समर्थ बाहेर काढण्यासाठी म्हणून हे बोलतायत। नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण। म्हणजे ही ओवी अशी लिहायला हरकत नव्हती की नवमी भक्ती आत्मनिवेदन होता चुके जन्म मरण, ही आत्मनिवेदन भक्ती झाली की जन्म मरण चुकतं आणि खरंच चुकतं। प्रत्येक साधनेमध्ये असं सामर्थ्य आहे की ती साधना करताना त्यावेळपुरता जन्म मरणाचं खंडन झालं असा बोध निर्माण होतो। कधी कधी स्वामीजी इतकं सखोल निरूपण करत असायचे की निरूपण करत असताना ते म्हणायचे की आता या क्षणाला तुमचा सगळ्यांचा भाव असा आहे की आपण परमात्मा स्वरूपच आहोत, आपण आनंद स्वरूप आहोत, शांत स्वरूप आहोत, या क्षणाला तुम्हाला घरची आठवण नाही, तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याची आठवण नाही। आठवते स्वामीजी असं म्हणत असत की आता या क्षणाला तुम्हाला कसलीच आठवण नाही, तुम्हाला तुमचीही आठवण नाही, तुम्ही मी जे बोलतो आहे त्याच्याशी अगदी एकरूप झालेले आहात, त्या उत्कट अनुभवाच्या स्थितीमध्ये जन्म मरणाचं त्यावेळपुरतं खंडनच असतं, त्यावेळपुरतं असं मी म्हणतो। तुम्ही ध्यान करता, आता आपण ध्यान करून मग निरूपण ऐकतो आहोत, ध्यान करत असताना देखील जेव्हा ध्याता ध्येयाशी समरस होतो, ध्येय स्वरूप होतो, तेव्हा तेवढ्या वेळपुरतं तो सगळं विसरतो, तो ध्येय स्वरूप होतो, तो देह विसरतो, स्थळ विसरतो, कारण मनच नाहीसं झालेलं असतं, चित्त नाहीसं झालेलं असतं। आपलं जे विश्व आहे ते मनोमय विश्व आहे, वृत्तीजन्य विश्व आहे। वृत्ती नाहीशा झाल्या की विश्वच नाहीसं होतं। त्यामुळे आता ध्यानाच्या वेळेला देखील काही लोकांचं विश्व नाहीसं झालं असेल, त्यावेळपुरता चित्त लोप झाल्यामुळे देहाचंही भान क्षणभर विसरलं असाल, ते भान विसरलं त्याच्याही पुढे जाऊन काही जणांना हे भान जो विसरला तो आत्मरूप आहे असं समजलं असेल, रिअलाइज झालं असेल, त्यावेळेला कुठं होतं जन्म मरण? देहच नव्हता तेव्हा जन्म मरण नव्हतं, खंडन झालेलं होतं। नामस्मरण करताना देखील जन्म मृत्यूचं खंडन होतं, अगदी रंगून गेल्यावर। हे जे श्रवण आहे अथवा ध्यान आहे अथवा नामस्मरण आहे, ज्या काही साधना आहेत त्यांनी जो काही बोध तात्पुरता होतो, तात्पुरता झाल्यासारखाच तो असतो, पण त्याचा प्रभाव उर्वरित काही क्षणांवर पडतो। ध्यानातून उठला तर थोडा वेळ अजून ध्यान जणू चालूच आहे, अशा प्रकारे अजून ध्यान जणू मोडलेलंच नाही, अजून चित्तवृत्ती उठत नाहीयेत। तो पाहतो आहे, ऐकतो आहे, पण अजून तो निराळाच आहे, तो परमात्मभावामध्येच आहे। तेव्हाही तो जन्ममरणाच्या खंडनाच्याच स्थितीत आहे, आणि मग नंतर हा त्याचा भाव विरळ कमी असं होत होत नाहीसा होतो। हा प्रभाव पडण्याचा काळ वाढायला सुरुवात होते। तसंच श्रवण श्रवणावरचं प्रेम, ध्यान साधना साधनेवरचं प्रेम, त्यामुळे सद्गुरूंचा जो बोध आहे त्या बोधाचं सेवन होणं, दास्य होणं, सगुण भक्तीमध्ये रमणं, अशा विविध वेळेला त्याचा बोध जागा राहायला सुरुवात होते। तशा पुष्कळ वेळा आहेत की जेव्हा बोध जागा ठेवण्याची सोय आहे, फक्त ध्यान हे ते एकच ठिकाण नाहीये। अशा सगळ्या वेळेला तो बोध जागा ठेवण्याचं तंत्र त्याला समजायला सुरुवात होते। कर्म करताना देखील त्याचा बोध जागा राहायला लागतो, आणि म्हणून तो आत्मनिवेदनाच्या जवळ येतो, त्याला आत्मनिवेदन होतं, जन्ममरणाचं खंडन होतं। नंतर अबोधाचा काळ थोडा आणि बोधाचा काळ जास्त असं होतं। नंतर अबोधाच्या काळात देखील आत अधिष्ठान म्हणून बोधच असतो, तो विषयात रमला असं दिसलं तरी देखील अंतर्यामी पक्का बोध असतो। तो पाहतो, ऐकतो, खातो, पितो, फिरतो, नाना उपभोग भोगतो, तरीही त्याला माहीत असतं की आपण आत्मरूप आहोत, आपण जन्म मृत्यूच्या पलीकडे आहोत। स्वामीजी याच्याबद्दल असं सांगायचे की एखादी व्यक्ती शिकून तेव्हा म्हणायचे एमए पीएचडी झाली, एमए पीएचडी झाल्यानंतर आता ती व्यक्ती जिथं जाईल तिथं एमए पीएचडीच असते, ती घरात देखील एमए पीएचडी असते, मंडईत कोथिंबिरीचा भाव करतानाही तिची एमए पीएचडी असते, तिला माहीत असतं आपण एमए पीएचडी आहोत। तसं याला माहीत असतं की आपण प्रसंगी सगळ्या गोष्टी करत असताना, सुख दुःख अनुभवत असताना, भोग भोगत असताना, संसार करत असताना आपण बोध स्वरूपच आहोत. वरच्या प्रसंगाने देहावरचे विकार तात्पुरते उमटत असताना आत मात्र तरंगरहित अवस्था असते. म्हणून नवमी भक्ती आत्मनिवेदन होता चुके जन्म मरण, न होता न चुके जन्म मरण, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. त्याच्या ठिकाणी मग निश्चयात्मक ज्ञान निर्माण होतं. साधू वस्तू होऊन ठेला, संशय ब्रह्मांडा बाहेरी गेला, निश्चय चळेना ऐसा झाला या नाव सिद्ध. साधू वस्तुरूप होऊन गेला, परमात्म स्वरूप होऊन गेला, आणि आता तो जसा जिथं असेल तिथं तो वस्तुरूपच असतो. त्याच्या ठिकाणी संशय राहत नाही. शुक जनकांच्या दरबारात आले तेव्हा जनकांनी विचारलं की इथं येताना काय काय पाहिलंस. तर शुक म्हणाले की मी नगरात आलो तेव्हा मला साखरेचा रस्ता दिसायला लागला. सगळीकडे साखरेची दुकानं दिसत होती, साखरेची माणसं दिसत होती, आणि काय पाहिलंस. मग साखरेचा महाल पाहिला, साखरेच्या पायऱ्या पाहिल्या, साखरेच्या पायऱ्या चढून आलो आणि आता काय पाहतो आहेस. तर शुकदेव जनकांना असं म्हणाले की एक साखरेचा पुतळा दुसऱ्या साखरेच्या पुतळ्याशी बोलतोय. ते म्हणाले जा तुला ज्ञान झालेलं आहे. ज्ञान अशा प्रकारे निश्चयात्मक असतं. अनुभवात्मक ज्ञान निश्चयात्मक ज्ञानामध्ये परिवर्तित होण्यासाठी, अनुभवात्मक ज्ञानातून बाहेर आल्यावर व्यवहार करताना ते ज्ञान टिकून ठेवण्यासाठी खटपट करावी लागते, विवेक करावा लागतो, विषयांना दूर सारावं लागतं, स्वार्थ ममता अहंता यांना बाजूला सारण्याची हिम्मत धरावी लागते, लोभ सोडावा लागतो, काम क्रोध लोभ बाजूला सारावे लागतात, हे सगळे प्रयत्न करावे लागतात एका बाजूनी. आणि दुसऱ्या बाजूनी रोज जसं अमृत मिळावं तसं ध्यानामध्ये बोध मिळत असतो, नामस्मरणामध्ये बोध मिळत असतो, श्रवणामध्ये बोध मिळत असतो. म्हणून समर्थ म्हणतात की सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे. याचं कारण एखादा वाहता झरा जसा असतो, अगदी हळूहळू तो झरा किती बारीक झरे असतात. आपल्या भूगावची विहीर एकदा गाळ काढण्यासाठी म्हणून सगळी रिकामी केली, तर आपल्याला झरा म्हणजे एखादा होस पाईप असावा आणि एकदम पाणी सोडावं असं वाटतं, तसं काहीच नव्हतं. अगदी कुठून कुठून एक बोटभर पाणी, कुठून थोडं अजून जास्त, कुठं असे असं काही ठिकाणून पाणी पाझरत होतं एवढंच दिसलं. बरोबर आहे, दादांनीच ते केलेलं होतं, शिवरामपंतांनीच केलं. तर एवढं सतत पाणी झिरपत झिरपत ते त्या जिथपर्यंत जमिनीत पाण्याची पातळी तिथपर्यंत आलं ना पाणी, नंतर एक दीड दिवसातच सगळी विहीर परत भरून गेली. आरकेही होते, पण झरा अगदी छोटा असतो. तसं ध्यानात मिळणारं जे छोटं समाधान आहे ते नंतर टिकवायची जबाबदारी आहे. श्रवणात जे समाधान मिळतं ते टिकवायची जबाबदारी, याचा अर्थ विकारांची दक्षता घेणं, स्वार्थ ममता अहंतेची दक्षता घेणं, सद्गुरूंशी अनन्य राहणं याचा अर्थ बोधाशी अनन्य राहणं आणि गुरूंशीही अनन्य राहणं, गुरूंशी शरणागत राहणं, अशा सगळ्या भावांनी हे जमायला सुरुवात होते. समर्थ म्हणतात की हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे आणि अन्यथा गोष्ट कधीही प्रमाण असू शकत नाही. विनोबा म्हणतात की एकदा एक शिक्षणात असलेले बदल, शिक्षण कसं द्यायचं याच्याविषयी काही शिक्षकांशी मी बोलत होतो, असं विनोबा म्हणतात. आणि कसं शिक्षण द्यायला पाहिजे असं सांगत असताना एक शिक्षक म्हणायला लागले की तुम्ही म्हणताय ते अगदीच प्रॅक्टिकल नाहीये, व्यवहारत तसं होणं शक्य नाही. तर विनोबा म्हणाले की मी असं म्हणालो की प्रयोग करून बघा, आपल्या स्वतःला बदला आणि प्रयोग करून बघा, हे जमेल. तेव्हा ते असं म्हणाले की मी 35 वर्ष शिकवतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. विनोबांनी लिहिले की घाण्याचा बैल, घाण्याच्या भोवती फिरत असला म्हणून तो काही तेल काढण्याचा तज्ज्ञ होत नाही. मी गोष्ट सांगतोय ती शिकवण्याची हे होणं शक्य नाही असं तुम्ही जे म्हणताय, तुम्ही स्वतःला बदलायला तयार पाहिजे तर तुमच्या लक्षात येईल की हेही होऊ शकतं. तसं इथं आहे, आपण आपल्या स्वतःला बदलायला तयार पाहिजे तर हे होऊ शकतं. आणि जो बदलायला तयार नाही त्या अन्यथा गोष्टीच्या बाबत हे प्रमाण नाही. मग असं म्हणू नका की अमुक अमुक व्यक्ती 35 वर्ष साधना केली हो, काहीच मिळालं नाही त्याला, तो राहिला कसा, तो वागला कसा. त्यांनी श्रवण केलं ते किती अंतरी धरलं, गुरुवाक्य किती बळकट धरलं, किती बळकट साधना केली, त्याच्या पुढे जाऊन किती धैर्याने वागला विकारांबाबत, हे सगळं पाहायला पाहिजे. नवमी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे. याचा अर्थ असा की या पद्धतीने जर गेलं नाही तर जन्म मरण चुकणार नाही असं ते म्हणतात. हेही नाउमेद करण्यासाठी बोलत नाहीयेत, त्यांचा स्वभाव आहे स्पष्ट बोलण्याचा. ज्ञानेश्वर महाराज कसे गोड बोलतात तशी ही भाषा नाही आहे, पण तरी देखील अशा पद्धतीने गेलं तरच होईल. ज्ञानेश्वर महाराज ही कधी कधी म्हणतात ना की हेच एक आधी येर आघवीची भ्रांती ऐसी निकुरेसी मती मेरू होय. हे शब्द आपल्याला तितके लागत नाहीत, बोचत नाहीत, पण सांगतायत तेच की हेच सत्य आहे आणि बाकीची सगळी भ्रांती आहे. पण ते शब्द इतके चांगले चांगले असे वापरलेत की तुम्ही ज्या भावात वावरता आहात ती भ्रांती आहे असं ते म्हणतायत असं आपल्याला वाटत नाही. त्यांची माऊलीची भाषा आहे पण ते हेच सांगतायत. म्हणून आत्मनिवेदन झालं. भाऊसाहेब केतकरांचं सांगतात की भाऊसाहेबांना विचारलं की भाऊसाहेब आता या वयामध्ये मृत्यूची भीती वाटत नाही का, तर भाऊसाहेब म्हणाले की अरे महाराजांच्या संगतीत राहिलो, महाराजांनी देह ठेवल्यावर देखील महाराजांच्या स्मरणामध्ये राहतो, ते नामस्मरण देखील महाराज म्हणजे गोंदवलेकर महाराज, महाराज महाराज असं नामस्मरण करायचे, श्रीराम जयराम जय जयराम असं नाम नाही घ्यायचे. स्मरणाने महाराजांच्या जवळ आत्ता आहे त्यामुळे आत्ता भीती नाही आणि गेल्यावर तर महाराजांच्याच जवळ जायचंय त्यामुळे भीती नाही. झालं जन्म मरणाचं खंडन म्हणजे हे. स्वामीजी म्हणतात ना, जन्म मृत्यूचे सहजची खंडण, अखंड घडते तत्व विवेचन, आहे नाही गिळुनी दोन्ही स्वरूपते उरले, माझे जे जे माझच होतं ते मी केले, जे माझं होतं ते मी केलं, ते झालं, मी त्याच्याशी एकरूप होऊन गेलो. कोणी म्हणतात ते आहे, कोणी अस्ति इति असं म्हणतात, कोणी नेति इति असं म्हणतात, पण हे दोन्हीही मी बाजूला सारलं, हे दोन्ही गिळून टाकलं जणू. कारण आहे असं म्हणणाऱ्याच्या अंतर्यामी जी जाणीव आहे आणि नाही असं म्हणणाऱ्याच्या अंतर्यामी जी जाणीव आहे, ती जाणीव आहेलाही गिळते आणि नाहीलाही गिळते आणि उरते. नाही हे ज्याच्या सत्तेवर समजतं त्याच्या सत्तेवर आहे हे समजतं. मी बोलतो ही भाषा आता कोणाला तरी कळत नाहीये, कळत नाहीये हे ज्या सत्तेवर त्याला समजतं आणि कोणाला तरी कळतीये मी काय बोलतोय तेही त्या सत्तेवर कळते, की ज्या सत्तेवर कळत नाहीये कोणाला त्याच आतल्या सत्तेवर कोणाला तरी कळते. ही जी समजून घेण्याची सत्ता आहे ती सत्ताच परमात्म्याची आहे. त्याला स्वरूप असं म्हणतात. म्हणून हे आत्मनिवेदन जर झालं नाही तर जन्म मृत्यूचं खंडन नाही, हे वचन सत्य प्रमाण अन्यथा नव्हे एकच ओवी झाली. पण इलाज नाही. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायुज्य मुक्ती, अशा प्रकारे. म्हणून समर्थ आत्मनिवेदनांनी सायुज्य मुक्ती असं, नवविधा भक्तीनी ती स्थिर राहून आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोचतो आणि मग सायुज्य मुक्ती. जशी समीकरणं मांडावीत तसं बोलतायत. एखादा गणिती जसा पहिली स्टेप लिहावा गणिताची, ती सोडवल्यावर त्याच्यातून निष्पन्न होतं म्हणून हे, म्हणून पुढची स्टेप, तसा हा दासबोध ग्रंथ लिहिलाय. ऐसी हे नवविधा भक्ती केल्या पाविजे सायोज्य मुक्ती, सायोज्य मुक्तीस कल्पांती चळण नाही पुढच्याला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी। आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत, सद्भक्त गिरीशच्या बरोबर आपण ज्ञानेश्वरी वाचूया।